आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे. त्याचबरोबर यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचं अंदाजित उत्पादन 191 लाख टन असून देशातल्या ग्राहकांची गरज भागवण्यासाठी ते पुरेसं आहे अशी माहितीही या मंत्रालयानं दिली आहे. यंदा 3,61,000 हेक्टर परिसरात खरीपातल्या कांद्याची लागवड करायचं उद्दिष्ट असून ते गेल्या वर्षीपेक्षा 12% जास्त असेल. त्याचबरोबर खरीप हंगामात देशात 2,72,000 हेक्टरवर टोमॅटोची लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे पूर्ण संख्याबळ असल्यामुळे पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज नंदुरबार इथं वार्ताहरांसमोर व्यक्त केला. पैशाच्या भरवशावरच महाविकास आघाडीनं जास्तीचा उमेदवार उभा केल्याचा आरोपही त्यांनी केला. लाडकी बहीण ही निरंतर चालणारी योजना असून 31 ऑगस्टपर्यंत जर कागदपत्रांची पूर्तता करता आली नाही तरी नंतर येणाऱ्या अर्जांचाही अनुदानासाठी विचार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सोलापुरातल्या अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या कृतज्ञता मेळाव्यात ते आज बोलत होते. महिलांनी स्वावलंबी व्हावं यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण वर्षभरात 3 मोफत सिलिंडर आश्रमशाळेमधल्या 18 वर्ष वयापेक्षा मोठ्या मुलींना शुल्कमाफी पिंक रिक्षा योजना लेक लाडकी अशा योजना शासन राबवत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला देशभर सुरुवात झाली आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत देशातल्या 500 तालुक्यात हे अभियान राबवलं जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 27 तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार माती परीक्षण आणि बचत गटांना मिळणारा फिरता निधी शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर तसंच 10वी आणि 12वीमधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी यावर प्राधान्यानं भर दिला जाणार आहे. पंढरपूर इथं अहिल्या भवनसाठी 5 कोटी निधीसह विविध मागण्यांसाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळानं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. मागण्या मान्य न झाल्यास येत्या आषाढी एकादशीला पंढरपूरला पहाटे विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्यांसह प्रदक्षिणा घालत आंदोलन करण्याचा इशारा शिष्टमंडळानं दिला. NBEMS अर्थात वैद्यकशास्त्र राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेतली जाणारी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा आज होत आहे. परदेशातून वैद्यकीय पदवी घेणाऱ्या डॉक्टरांना भारतात वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी ही परीक्षा द्यावी लागते. देशभरात 50 शहरातल्या 71 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी 255 निरीक्षक आणि 53 प्राध्यापकांच्या फिरत्या पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी इथं नक्षल्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात नक्षलविरोधी अभियान राबवून परतत असलेले 2 जवान जखमी झाले. मात्र जवानांनी सतर्कता दाखवत मोठा घातपात करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारत विरुद्ध झिम्बाब्वे या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज झिम्बाब्वेत हरारे इथं होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारताच्या रोहित शर्मा विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दिग्गज क्रिकेटपटूंनी T20 क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर भारताची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट मालिका आहे. अनेक ज्येष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या या संघात IPLमध्ये दमदार कामगिरी केलेल्या अभिषेक शर्मा रियान पराग आणि तुषार देशपांडेसह युवा खेळाडूंचा सहभाग आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.